दोडका अर्थात व्हेजिटेबल गॉड। दोडका ही वेल कुकरबिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लुफा अक्युटँग्युला आहे। ही वनस्पती मूळची भारतातील असून आशिया खंडातील अनेक देशात तिची लागवड करतात। भारतात दोडक्याची व्यापारी लागवड भाजीसाठी म्हणजे कच्च्या फळांसाठी करतात। घोसाळे आणि दोडका या वनस्पती एकाच प्रजातीतील म्हणजे लुफा प्रजातीतील आहेत। महाराष्ट्रात दोडक्याला काही ठिकाणी शिराळे असेही म्हणतात। दोडक्याची वेल आधाराने व तणावाच्या सहाय्याने वर चढते। तिचे खोड केसाळ असते। पाने साधी व एका आड एक असून ती 5 ते 7 खंडात विभागलेली असतात। फुले एकलिंगी व पानांच्या बगलेत येत असून नरफुले आणि मादी फुले एकाच वेलीवर येतात। नरफुले फुलोऱ्यात येतात तर मादी फुले एकेकटी येतात। फळ साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर लांब, देठाकडे निमुळते व शेंड्याकडे फुगीर असते। फळावर 10 उभे व टणक कंगोरे असतात। या कंगोऱ्यांनाच शिरा म्हणतात। बिया चपट्या लांबट काळ्या व 10 ते 15 मिलीमीटर लांब असतात। दोडक्याची काही फळे कडूही असतात। दोडक्याचे फळ भाजीसाठी उपयुक्त आहे। पानांचे पोटीस मुळव्यात व प्लिहादाह यावर उपयोगी आहे। ताज्या पानांचा रस मुलांच्या डोळे येण्यावर वापरतात। बियांचे तेल व पेंड विषारी असते। पेंड खतासाठी वापरतात। वाळलेली फळे आंघोळ करताना अंग घासण्यासाठी वापरतात। ही नोंद डॉक्टर राजा ढेपे यांनी लिहिली आहे।